आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्य दौऱ्यात वाशिम इथं कृषी क्षेत्रासाठीच्या अनेक योजनांचा प्रारंभ. तर मुंबई ठाण्यातील पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणी आणि लोकार्पण. मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं मराठी भाषकांना आवाहन. काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकण्याचं राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आश्वासन. आणि पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या पोलिसांना सूचना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित असून शेतकरी हा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाशिम इथं एका कार्यक्रमात केलं. कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित जवळपास 23,000 कोटी रुपयांच्या उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भटक्या जमाती आणि समुदायांच्या विकासासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटनही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भटक्या जमातींचा विकास हा महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल वाशिम इथं पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या 18व्या हप्त्याची सुमारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले.
पीएम किसान सम्मान निधि की 18वीं किस्त जारी करने का अवसर मिला. देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में आज 20,000 करोड़ रुपए ट्रांसफर किए गए हैं. महाराष्ट्र की डबल इंजन की सरकार तो यहाँ के किसानों को डबल फायदा पहुंचा रही है. नमो शेतकरी महासम्मान योजना के तहत महाराष्ट्र के 90 लाख से ज्यादा किसानों को करीब 1900 करोड़ रुपए दिए गए.
राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 1900 कोटी रुपयांच्या मदतीचंही 90 लाख शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. याशिवाय 9,200 कृषी उत्पादक संघटनांसह 1,920 कोटी रुपये खर्चाच्या 7,500 कृषी पायाभूत निधी प्रकल्पांचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16,000 मेगावॅट क्षमतेच्या जगातल्या सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या 5 सौर उद्यानांचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधानांच्या कालच्या या 1 दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यात संध्याकाळी ठाण्यात त्यांनी 32,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. त्यामध्ये बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो 3 उद्घाटन, ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईतील घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्व मुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाच्या पायाभरणीचा समावेश आहे. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांचा पहिला टप्पा तसंच ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आल्यास महायुती सरकारच्या योजना बंद करेल. त्यांच्या कार्यकाळात सरकारी पैसा महिलांच्या नव्हे तर दलालांच्या हाती जाईल असा दावा मोदी यांनी केला. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विकासकामांमध्ये महाविकास आघाडीनं अडथळे आणले. यामुळे मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत 14,000 कोटी रुपयांनी वाढली. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मुंबईत नव्या मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदी यांनी त्यामधून प्रवास देखील केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी विद्यार्थी आणि कामगारांशी संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवारी पहाटेपासून ही मेट्रो सुरू होणार आहे. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागासाठी अंशकालीन वार्ताहर नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात सविस्तर जाहिरात newsonair.com या संकेतस्थळावर व्हेकन्सीज या सदराखाली पाहता येईल. तसंच इच्छुक उमेदवार पुणे वृत्त विभागाच्या 020-255-32162 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा देण्यानिमित्त काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मराठी भाषा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा मराठीसाठी सोनेरी क्षण असल्याचं या सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले.
साथियों, मराठी को क्लासिकल लैंग्वेज का दर्जा मिलने से मराठी भाषा के अध्ययन को बढ़ावा मिलेगा. इसे रिसर्च और साहित्य संग्रह को बढ़ावा मिलेगा. सबसे महत्वपूर्ण बात यह है कि भारत की यूनिवर्सिटी में मराठी भाषा के अध्ययन की सुविधा मिल सकेगी. केंद्र सरकार के फैसले से मराठी भाषा के विकास के लिए काम करने वाले संगठनों, व्यक्तियों और छात्रों का बढ़ावा मिलेगा. इससे शिक्षा और रिसर्च के क्षेत्र में रोजगार के नए अवसर भी बनेंगे.
महाराष्ट्रातील महान संत परंपरा, मराठी भाषेचा गौरव वाढवण्यात संत साहित्यानं दिलेलं योगदान, संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, मराठीला लाभलेली साहित्यिक पत्रकारांची थोर परंपरा, तसंच स्वातंत्र्य लढ्यात लोकांना संघटित करून त्यांच्या जागृती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी केलेलं कार्य, रंगभूमी, चित्रपट, संगीत या क्षेत्रात आपल्या प्रतिभेनं मोठा नावलौकिक मिळालेले ख्यातनाम मराठी कलाकार अशा साऱ्यांचा नावानिशी उल्लेख करून मोदी यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. मराठी भाषकांनी आपल्या भाषेला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. या कार्यक्रमात शिक्षण संस्था मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकण्यात येईल, तसंच देशात जातनिहाय सर्वेक्षण करण्यात येईल असं आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी काल दिलं. कोल्हापुरात आयोजित संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेसोबतच सामाजिक आर्थिक सर्वेक्षण आणि देशातल्या महत्वाच्या संस्थांमधील विविध समाजांच्या सहभागाचं मूल्यमापन होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं त्याचं संविधान हे 21व्या शतकातलं रूप असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागानं अधिक सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचाराच्या घटना तसंच इतर गुन्हे टाळण्यासाठी निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी, गस्त घालतेवेळी सायरनचा वापर करावा, निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, तसंच अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाश झोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेळोवेळी देखरेख ठेवावी यासह इतर निर्देश पोलिसांना दिल्याचं डॉ गोरे यांनी सांगितलं. शारदीय नवरात्री उत्सवाच्या कालच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची चंद्रलांबा परमेश्वरी रुपात पूजा मानण्यात आली होती. पहिल्या 2 दिवसात 3 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. श्री क्षेत्र माहूर इथंही लाखो भाविक नवरात्री उत्सवात दर्शनासाठी येत आहेत. काल सकाळी देवीची वैदिक महापूजा, श्री दुर्गा सप्तशती शतचंडी पाठ यासह प्रथेनुसार अन्य धार्मिक विधी पार पडले. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी इथं पूर्ण व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा आणि जोराचे वारे यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्य दौऱ्यात वाशिम इथं कृषी क्षेत्रासाठीच्या अनेक योजनांचा प्रारंभ, तर मुंबई ठाण्यातील पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणी आणि लोकार्पण, मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं मराठी भाषकांना आवाहन, काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकण्याचं राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आश्वासन आणि पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या पोलिसांना सूचना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.